नमस्कार, परांशित मधून आपण बोलतोय. सर, आमचा इव्हेंट झाला सर काल, त्या रिगार्डिंग मी तुम्हाला आधी कॉल केला होता. सर, तुम्ही आमच्या इव्हेंटला व्हिजिट केलं होतं सर. तर सर, तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली का सर तिकडे? तर तुम्ही बुक केली का सर प्रॉपर्टी? मग ओके सर, धन्यवाद सर. तुम्ही साईट विजिट साठी कधी जाणार सर? तुम्हाला तिकडे कुठले सर भेटले? तुम्हाला त्यांचं नाव कोणी शिकेल का सर? तिकडे तुम्हाला कोणते सर भेटले, त्यांचं नाव कोणी शिकेल सर मला? अच्छा अच्छा, ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही सर. तुम्ही बुधवार किंवा गुरुवार साईट विजिट करणार होता सर. ओके, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तुमचा दिवस शुभ असो. ओके.